आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रात सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं हालचाली सुरू। भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू। संयुक्त जनता दलानं केवळ बिहारसाठी विशेष दर्जाच्या मागणी व्यतिरिक्त मंत्रीपदासाठी कोणतीही अट घातलेली नसल्याचं ज्येष्ठ नेते के सी त्यागी यांचं प्रतिपादन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमधून मानवंदना। नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल। आणि आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव करत भारताची विजयी सलामी। भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे। एनडीएच्या नेत्यांनी काल आपले नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड केली होती, त्यानंतर ही बैठक होत आहे। गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते नड्डा यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीला उपस्थित आहेत। जदयूचे अनेक नेते देखील पक्षाचे अध्यक्ष तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी पोहोचले आहेत। एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे। एनडीएच्या घटक पक्षांचे नव्यानं निवड झालेले खासदार या बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। नव्या रालोआ मंत्रिमंडळात सहभागी होताना संयुक्त जनता दलानं मंत्रिपदासाठी कोणतीही अट घातली नसून बिहारला विशेष दर्जा द्यावा ही आपली मागणी असल्याचं संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते के सी त्यागी यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितलं। सरकार स्थापनेच्या संदर्भात भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग हे रालोआतल्या घटक पक्षांशी चर्चा करत असल्याचंही त्यागी यांनी सांगितलं। प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आमंत्रण बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना, श्रीलंकेचे अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांनी स्वीकारलंय। या दोघांनीही सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा 350वा वर्धापन दिन आज साजरा होतोय। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून विविध मान्यवरांनी छत्रपतींना अभिवादन केलंय। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाज माध्यमावर महाराजांना मानवंदना दिली आहे। भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स बोईंग स्टारलाइनरच्या पहिल्या मानवी मोहिमेत अंतरिक्षात प्रवास करणारी पहिली अंतराळवीर ठरली। 59 वर्षीय सुनीता बरोबर 61 वर्षांचे बच विल्मोर देखील असून हे दोघं आठवडाभर अंतरिक्ष स्थानकावर राहिल्यावर पृथ्वीवर परततील। दिल्लीमध्ये पाण्याची टंचाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं आज हिमाचल प्रदेश सरकारला त्यांच्याकडचा 137 क्यूसेक अतिरिक्त पाणीसाठा दिल्लीसाठी सोडण्याचे निर्देश दिले। तसंच हिमाचल प्रदेशमधलं पाणी दिल्लीमध्ये पोचवण्यासाठी हरियाणा सरकारनं सहाय्य करावं असे निर्देशही दिले। दिल्ली सरकारनं पाण्याचा अपव्यय होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथ यांच्या सुट्टीकालीन पीठानं यावेळी स्पष्ट केलं। महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात काल पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, यात कोणीही जखमी झालं नाही। पोलिसांनी यावेळी स्फोटकं, वायर, बॅटरी, पुस्तकं आणि अन्य साहित्य जप्त केलंय। हे नक्षलवादी तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करण्यासाठी आले होते असं पोलिसांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। नैऋत्य मोसमी पाऊस आज महाराष्ट्रात दाखल झाला। तळ कोकणात रत्नागिरी तसंच सोलापूरमध्ये मोसमी पावसाचा प्रवेश झाल्याचं हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटलंय। रत्नागिरी जिल्ह्यात 2 दिवसापासून पावसाची संततधार आहे। तसंच सोलापूरमध्येही काल मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। तेलंगणामध्ये मेडक, भद्राचलम, कर्नाटकमध्ये विजयनगर आणि बंगालच्या खाडीपासून पश्चिम बंगालमधल्या इस्लामपूरपर्यंतच्या प्रदेशात मान्सूननं प्रवेश केलाय. मान्सूनच्या पुढल्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असून येत्या 3 ते 4 दिवसात तो मध्य अरबी समुद्र आणि कर्नाटकाचा उर्वरित भाग, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओदिशा, पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. देशाचा ईशान्येकडचा प्रदेश तसंच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ भागात पुढले 6 दिवस तर वायव्य प्रांतात उद्यापर्यंत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील पुढले 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता आहे. दरम्यान मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि ओदिशामध्ये पुढले 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत न्यूयॉर्कमध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव करून भारतानं विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा संघ 16 षटकात 96 धावा करू शकला. हार्दिक पंड्यानं 3 तर जसप्रीत बुमराहनं 2 गडी बाद केले. भारतानं 13व्या षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. कर्णधार रोहित शर्मानं 52 तर ऋषभ पंतनं 36 धावा केल्या. यानंतरचा भारताचा सामना पाकिस्तानबरोबर येत्या रविवारी 9 जून रोजी तर सह आयोजक अमेरिकेबरोबर येत्या 12 जूनला होणार आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूला काल पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. चायनीज तैपेईच्या हू वेनची हिनं सिंधूवर 21-15, 15-21, 21-14 अशा गेम्समध्ये विजय मिळवला. दरम्यान महिला दुहेरीत अश्विनी पोन्नप्पा आणि तनिषा क्रिस्टो या जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. म्युनिक इथं झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सरबजोत सिंगनं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केलाय. महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात भारताच्या अंजुम मौदिल, सिफ्त कौर शर्मा आणि आशिष चोक्सी यांनी बाद फेरीत विजय मिळवून पुढची फेरी गाठली. चैन सिंग, स्वप्नील कुसळे आणि ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांनीही 3 पोझिशन्स प्रकारात पुढल्या फेरीत प्रवेश केलाय. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन या जोडीचा सामना इटलीच्या सिमोन बोलेली आणि एंड्रिया वावस्सोरी यांच्याशी होणार आहे. उत्तराखंडमध्ये सहस्रतालजवळ पदभ्रमण मोहिमेवर गेलेल्या 9 गिर्यारोहकांचा काल मृत्यू झाला. कर्नाटकातले 18, महाराष्ट्रातला 1 आणि 3 स्थानिक मार्गदर्शक असा 22 जणांचा चमू सहस्रतालहून परतीच्या वाटेवर असताना खराब हवामानामुळे अडकला. विविध आपत्ती निवारण पथकांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबून 13 ट्रेकर्सची सुटका केली. मात्र यातल्या 9 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं. सहस्रताल ट्रेक हा उत्तराखंडच्या गढवाल प्रदेशात 15,000 फूट उंचीवरचा एक उंच मार्ग आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये गुलमर्ग इथल्या महाराणी मंदिरात काल पहाटे लागलेल्या आगीत मंदिराचं बांधकाम पूर्णपणे नष्ट झालं. स्थानिक अग्निशमन केंद्रानं आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ प्रयत्न केला, मात्र मंदिराच्या लाकडी बांधकामामुळे आग झपाट्यानं पसरली. महाराणी मंदिर हे काश्मीर खोऱ्यातलं एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. दरम्यान आगीचं कारण शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं हालचाली सुरू. भाजपा अध्यक्ष JP नड्डा यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू. संयुक्त जनता दलानं केवळ बिहारसाठी विशेष दर्जाच्या मागणी व्यतिरिक्त मंत्रिपदासाठी कोणतीही अट घातलेली नसल्याचं ज्येष्ठ नेते KC त्यागी यांचं प्रतिपादन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमधून मानवंदना. नैऋत्य मोसमी पाऊस, महाराष्ट्रात दाखल. आणि आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.